पाठ्यपुस्तक पाठ 9 महाराष्ट्र आणि त्यातील प्रमुख शहरे 5 ऐकूया शहर पुणे। फक्त पुणेकर माणसाची अगदी खास वाटावी अशी काही जगण्या वागण्याची तऱ्हा आहे का? ह्या प्रश्नाचे उत्तर तात्यासाहेब केळकर यांच्या शैलीत सांगायचे म्हणजे म्हटलं तर असेल, म्हटलं तर नसेलही। मला वाटते माणसाप्रमाणे शहरालाही स्वभाव असतो, काही खास तऱ्हा असतात। तशीच पुणेकरांची वागण्याची बोलण्याची एक विशिष्ट तऱ्हा आहे। पुण्याने आपल्या काहीशा तऱ्हेवाईक वागण्याने बाहेरच्या लोकांची तशी बरीच करमणूक केली हे खरे आहे। पुण्यानं देशाला असं काय दिलं असा प्रश्नही कधीकधी विचारला जातो। पुण्याने अनेक गोष्टी दिल्याच, पण एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लोकांना दिली, ती म्हणजे लोकशाही। लोकशाही विचाराचा पाया ह्या देशात पुण्याने घातला। लोकशाहीचा गाडा मतांवर चालतो। पुण्यात प्रत्येकाला प्रत्येक विषयावर मत आहे, विषय कुठलाही असो, चर्चा कुणाचीही चाललेली असो, अस्सल पुणेकर त्यात आपल्या मताची पिंक टाकल्याशिवाय पुढे जायचा नाही। पुणेरी संस्कृती ही लोकशाहीची नर्सरी आहे, रोपवाटिका आहे आणि आरोपवाटिकाही आहे। पुणे शहरात लोकशाही खऱ्या अर्थाने रुजली आणि फोफावली। आपण बरे की आपले काम बरे अशा वृत्तीने जगणे हे पुणेरी संस्कृतीतच बसत नाही। आपण माणूस म्हणून स्वतंत्र आहोत आणि समाजाचे घटकही आहोत याची पुणेकराला पक्की जाणीव आहे। देशाच्या कारभारात लक्ष घालणे हे आपले कर्तव्य आहे असे तो मानतो। मग तो व्यवसायाने कोणी का असेना, मत द्यायला पूर्वतयारी व्यासंग वगैरे लागतो ह्यावर पुणेकराचा विश्वास नाही। कुणीतरी म्हटल्याप्रमाणे मते ही मिशांसारखी आपोआप फुटतात। पुणेकर ह्या संज्ञेचा पृथ्वीच्या पाठीवरच्या प्रत्येक घटनेच्या बाबतीत मत देण्याचा जन्मसिद्ध हक्क घेऊन आलेला माणूस असा व्यापक अर्थ करता येईल। पुण्यात परंपरेचे पालन आणि परंपरेचा अव्हेर तितक्याच तीव्रतेने होतो। मताला चिकटून राहणारी आणि पूर्वापार चालत आलेली मते जुगारून देणारी अशी दोन्ही प्रकारची माणसे मनाने कणखर असावी लागतात। तशी माणसे पुण्यात निर्माण झाली, त्यातून पुणेरी संस्कृतीने समाजाला एक मोठी वृत्ती दिली, ती म्हणजे सार्वजनिक असंतोषाची। प्रत्येक क्षेत्रात सुधारणा व्हावी म्हणून झटणारे सार्वजनिक असंतोषाचे जनक ह्या शहराने, पुण्याने आपल्या देशाला दिले आहेत। ज्या काळात मुलींना शाळेत घालावे की घालू नये ह्याची चर्चा भारतातल्या इतर प्रांतात चालू होती, त्यावेळी आमच्या पोरी सायकल हाणीत शाळा कॉलेजात जात होत्या। आता त्या स्कूटरवरून जायला लागल्या आहेत, पण सुरुवातीला स्कूटर चालवणाऱ्या आपल्या नवऱ्याच्या खांद्यावर हात ठेवून बायकांनी मागल्या सीटवर बसणे ह्या गोष्टीला सनातन पुणेकरांचा जाम विरोधही झाला होता। पुणे शहराची प्रगती अशा बळकट ओढाताणीतून समन्वय साधून होत आली आहे। ह्या प्रगतीला अनेकांचे परिश्रम कारणीभूत झाले आहेत। प्रत्येक काळात नव्या विचारांना पोषक अशी द्रव्ये मिळवीत पुणेरी संस्कृती जोपासली गेली आहे। आमच्या वेळेचं पुणे राहिलं नाही असा एक उसासाही ऐकू येतो। प्रत्येक काळात हा उसासा असतोच, प्रश्न असणारच, कारण प्रश्नांची उत्तरे म्हणजे नव्या प्रश्नांना जन्म देणे हेच असते। अशा ह्या सतत नवे प्रश्न निर्माण करून उत्तरासाठी धडपडणाऱ्या पुण्यात राहणे हा एक निराळाच आनंद आहे। पु ल देशपांडे शहर पुणे या ग्रंथासाठी लिहिलेल्या लेखातील संपादित अंश।